Red FM
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्या सोबत आहे. MH 93.5 मध्ये आपण सेलिब्रेट करतोय आजचा दिवस जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे इंटरनॅशनल नर्सेस डे. आणि त्या आपल्यासाठी सगळ्याच्या सगळ्याजणी ज्या आहेत, ज्या नर्सेस आहेत, ब्रदर्स आहेत, ते काम करतायत फ्रंट लाईनवरती. करोना वॉरियर्स को हम सपोर्ट कर रहे हैं, उनको सल्यूट कर रहे हैं. और ऐसे ही करोना वॉरियर्स जो है वो है नर्सेस, उनका दिन आज हम सेलिब्रेट कर रहे हैं. वही बातें कंटिन्यू करते हैं.
ड्यूटी करताना काय काय अडचणी येत आहेत का आता सध्या या सिच्युएशन मध्ये?
अडचणी बऱ्याच आहेत. प्रादुर्भाव पण खूप वाढलेला आहे कोरोनाचा, कारण इतके पेशंट आता येत आहेत. आणि नॉर्मली म्हणजे कोरोनाचे सगळं काही सेपरेट केलेलं आहे, ओपीडी वगैरे सगळं, कॅज्युअलिटी सगळी सेपरेट आहे. बट स्टील कधी कधी असं होतो की एखादा पेशंट जनरल वॉर्ड मध्ये पण येऊन जातो. आणि जनरल वॉर्ड मध्ये म्हणजे आपला गव्हर्नमेंट आपल्याला सगळं काही पुरवतो, पण कुठेतरी हे एकदमच पॅन्डेमिक आल्यामुळे ना की सगळ्या गोष्टीची टंचाई होते. तर आम्ही आमच्या अवेलेबिलिटीनुसार जसं होईल तसं आम्ही मॅनेज करतो. काही आहे ते जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यातच आपण ऍडजस्ट करून मॅनेज करूया आणि एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग ठेवून आम्ही या सगळ्या गोष्टी मांडू.
बस थोडी देर के बाद लौट कर आऊंगी. इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेशन जारी है. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.